για το παντού η σου σώτα καλά φωνή του για βίσμα. Je pati rotne, mogan varoy
नमस्कार आणि स्वागत करता हांव तुमकां रिची आयच्या सुशेगांतल्यान पार कोंकणी रेडिओ प्रोग्रामार. हो प्रोग्राम आमी ब्रॉडकास्ट करता 104.6 प्लॅनेट एफ एम वयर. म्हज्या संगात आज आसा फादर वॅलेरियन डिसोझा. पयलो ग्लेनईडन पॅरिशांत आसलो, आतां थेम्स रिजनांत गेला. वेलकम टू आवर प्रोग्राम फादर वॅलेरियन.
देव बरें करू. नमस्कार सगळ्या श्रोतांक. ऐकतल्यांक होय.
भलायकी कशी आहे पात्रा तुझी?
भलायकी आता सुरू झालेली शेड इथलंच दुसऱ्या काय ना.
तुका यो ना मग व्हायरस
गुत्तू ना मला समोर येऊ ना एकदम सर सांगा सांगायला आलं मग गुत्तू.
तर तू एकलोच आहे तई ने तुझे सांगता कोणी दुसऱ्या पात्राक ना
ना देव एकलो असा म्हणून दिसता. देव एकलो
एकट्यापणात हाऊ डू यू कीप युअर बॉडी अँड स्पिरिट इन 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 गुड शेप इन दिस पिरियड ऑफ सेल्फ आयसोलेशन दॅट द गव्हर्नमेंट ऑफ न्यूझीलंड हॅज इम्पोज्ड.
म्हाका ते इंग्लिशाची एक गादूड आस येता ब्लूम वेर एवर यू आर प्लांटेड म्हणल्यार बरी हांव ग्लेनेडान ऑकलंड आसतना इतलो बिजी आसलो त्या व्हडल्या येद्या व्हडल्या शहरान मस्त बिजी आसलो आनी इतलो आवाज आयकून मागीर थेम्साक येताना मस्त म्हळ्यार ताका 45% नो नॉयज एट ऑल नो बिजनेस तशें म्हणटाना वॉट एवर हांवें चिंतलें आतां हांगा सेटल जाता गे ना गे म्हणून चिंतून आसलो पूण एनीवे आय फावंड आवट द वेज थेम्स फायर ब्रिगेडाक इल्लेशें म्हजें योगदान दिता आसता व्हॉलंटियर फायर फायटर्स हांव न्हू आनी उपरांत एक हांगाचें ल्हानशें ट्रेन आसा तशें तांच्या भुरग्यां खातीर ती ट्रेन एक चलयता तशें गॉट अकस्टम टू द सायलंस ऑफ द प्लेस आनी आतां लॉकडावन म्हणटा हांवें चिंतलें ओ म्हाका आतां कांय करूंक जायशें ना कोण ना घरा बसून म्हाका इतल्या उडोवन पडोवन धावन वचून आसल्याक म्हाका भितर बसूंक जायशें ना कोण ना म्हणल्यार चिंता पायलें एक फावटी पूण तरी म्हाका देवान दिल्ली ती एक शाती आसा ब्लू वेर एवर यू आर प्लांटेड तशें आतां ह्या आयसोलेशन जाल्यार म्हाका येदो म्हणसर उपकोण म्हणलें बघो ना येदो म्हणसर देवा गर्गान
तुजे डेली शेड्यूल कशें आता ह्या टायमार तूं मीस सांगताय की खंय वचून येता की कोण सारकी एकलो मीस सांगताय कामां करता
म्हाका जाल्ली कामां करूंक जायना ना गा तशें सकाळी एक 7 वरांतल्याक उठल्यार 9:15 एक आराधन फेसबुकार दिता हांव ताच्या उपरांत एक वराचे आराधन जाल्या उपरांत 10:15 एक मीस दिता ऑनलायन फेसबुका वयर दिसान दीस एटलिस्ट ते गाया सो गाय येतली मिसाक आतां ऑनलायनार 300-400 लोक येतात पळयतात तशें वय तशें मागीर आमकां फायर ब्रिगेडीन थंय रोस्टर दिल्यात पहिल्या दिसा इतले इतले लोक मात्र वचूंक म्हूण सांगून रेस्पोंड करूंक खंयचेय कॉल आयल्यार सो आज सांजे 6 वरांचेर म्हजे कॉल आसा एक्चुली ऑन कॉल
एक सिट्युएशन सांगता तू एक तुका कॉलार गेल्यार आनी तू मीस सांगताय वॉट वील यू डू
आय एम अ व्हॉलंटियर फायर फायटर म्हाका पयशे मेळना तशें जाल्यार म्हाका कांय प्रोब्लेम ना एज अ मॅटर ऑफ फॅक्ट मिसा वेळार तांकां सांगला न्हू तो 11 वरांचेर म्हाका रेस्पोंड करूंक जायना तशें जाल्यार म्हणजे रेस्ट ह्या टायमाक मात रोस्टर घाला पूण हेर वेळार आमकां रोस्टर आसा ना कोण वेगीन पावता स्टेशनाक तो ड्रेस घालून गाडयेर कोण फस्ट चडटा ते वेतात
तशें
पळय अदरवायज हांवें वचून चिंतून कांय गरज ना जस्ट बिकॉज आय एम अ व्हॉलंटियर
आता इतली इतली व्हडली ती पेरगजीची एरिया कवर जाता सम ऑफ अस इन ऑकलंड डू नॉट नो दी कवरेज वी से युअर इन थेम्स तू एक सांगताय कितली तुझी व्हडली पेरगज आनी कितलो लोक आहा त्या पेरगजींत आनी खंय पुरो वचून कितलो टायम लागता तुका सगळ्यांनी वचून मिस
ओके हांवें आसचे थेम्स थेम्स पॅरिश म्हळ्यार कोरमंडल पेनिन्सुला आनी हावराकी प्लेन्स पॅरिश म्हणटा ताका ह्या पॅरिशांत थेम्स कोरमंडल फिचियांगा थायरुवा पावनुई आनी नाटिया म्हणले जागे आसात सो जागे आसात अशे थेम्स तावन कोरमंडलाक 1 घंट्याची वाट थेम्स तावन फिचियांगाक 1.5 घंट्याची वाट आनी थेम्स तावन थायरुवा आनी पावनुई दोनी जाग्यांक 45-45 मिनिट्सांची वाट 3/4 घंट्याची वाट आनी नाटियाक 25 किलोमिटर्स अराउंड 20-15 मिनिट्सांची वाट इट्स क्वायट अ बीग सर्कमस्क्रिप्शन फॉर मी पूण म्हाका हेल्प करच्या खातीर एक रिटायर्ड प्रिस्ट फिटियांगात आसा फादर टोनी डेलसिंग म्हूण सांगून तो फिटियांगा आनी थायरुवाची जतन घेता पूण उरले गरजे पुरे हांव वेता सडा वचून तशें थेम्सांत दिसान दीस मिसां आसात सकाळींचे सडा वचून आणि मंगळाराचे मात संजेचे मीस दोरला हवे. सोमाराचे मीस दोरू ना कितें म्हण सांगलें तांकां. मागीर हांव अकस्मात जावन आमी कितले वर्सां आसता आमचो आमकां गॅरंटी ना हांगा. हांवें एक फावटी सुरू कर मागीर तें कंटिन्यू करूंक जायनातले. मागीर तांकां तांच्या तांकां घुसपट जावन घुसपट जावचो नाका आमचो म्हणून चिंतू न्हू. तशें हांव सोमाराचे मीस दिना आनी मंगळार आतां हांव शनिवार म्हणसर सकाळींची मीस आसतात. शुक्रारा दनपाराची मीस आसता. शुक्राराचे एक वराचे आराधन इंट्रोड्यूस केलां हांवें आनी आयताराचे साडे आठाचे मीस. मागीर नाटिया नेक्स्ट मोस्ट एक्टीव पॅरिश नेक्स्ट एक्टीव पॅरिश हांगाची. हांगा तावन 25 किलोमिटर 25 किलोमिटर मात आसचे नाल्या ना. हांगा तावन थंय वचून हांव बुधवाराचे मिसां दिता आनी पयल्या शुक्रारा आराधन आनी मीस दिता आनी हर एक आयतारा साडे धाचे मीस आसा थंय. पावनूय हांव हर एक म्हयन्याच्या पयल्या शनिवारा वचून मीस दिता.
ओके.
आनी हॉलिडे टायमार जानेवारी हॉलिडे टायमार हर एक आयतारा 500 संजे वचून मीस दिता आयतारा.
व्हेरी गुड. सांग पद्या या आता या टायमार तू एकलोच आसा तुका तुजी कम्युनिटी आसा तुझ्या सांगाता. यू मस्ट हॅव बिल्ट अ व्हेरी स्ट्रॉंग रिलेशनशीप विथ युअर कम्युनिटी. इज देर एनी थॉट ऑफ फियर अफ्रेडनेस?
फियर म्हणले
आय नो यू आर तू हळ्ळेन जावन आयिल्लो मनीस. You have lived in the wilderness or in the forest areas,
right?
And you have
North
lived
Indian
on farm.
Lao,
correct.
North Indian da sullao. And tashe maka ben biran mulli khayen na tashe. Pun thode poti anga che local thode moni sa sa burge asa te leshe ek poti mujhe khar no tani aso glass arson putailo tani. आणि पोर एक कन्फ्रंटेशन झालं म्हणजे करशीन ते तुझ्या कंपाऊंडात उडताय असं हा विचारले तू का लाग उडताय हे प्रायव्हेट प्रॉपर्टी म्हणल्याक त्याने नाकाले गाळी देऊन म्हणालो हे पब्लिक प्रॉपर्टी आमची प्रॉपर्टी तू खं तसे सांगून काल म्हणून गेलो मागीर आय कम बॅक म्हणालो जाय यू कम बॅक सांगून चिंतू नासलो प्रॉब्लेम ना म्हाका म्हाका ते पुरा उठले काय ना पण हांव रेस्पेक्ट दिता कोणाक रेस्पेक्ट जाय तांकां रेस्पेक्ट
दिता.
हांवें रेस्पेक्ट दिल्ले प्रमाणे तांणी म्हाका रेस्पेक्ट दिल्यार तांकां बरें करून पळोवंक येता नातल्यार आय डोंट वरी अबावट इट म्हणल्यार म्हाका सद्द तांचे विशयान फिगर करचे म्हणून काही गरज ना. तशें जाल्यार म्हाका गिव्ह अँड फॉर गिव्ह म्हणली एक ती एक म्हज्या जिवनांत एक अनेक म्हणल्यार आतां कोण म्हणून दुखां येयलें म्हणून सांगल्यार तांचे त्या विशयन चिंतून बसून वेळ पाड करून म्हाका टायम ना. संवसारांत मस्त मोगान जिवंक मस्त टायम आमी येदो म्हणसर तो एक संदर्भ आणखी खाण घेवन येदो म्हणसर खाण जिवन आनी हे दूख आनी पुरा मोतीन चिंतून आटापूंक म्हाका चड वेळ ना. तशें जाल्यान तशें म्हाका एक बरी कम्युनिटी आसा. तशें जाल्यान म्हाका सर्वीस दिवंक गे फायर ब्रिगेड गे ताका हर एका रेल्वे स्टेशन लांबची एक रेल्वे आसा हांगा रेल्वे गे तांच्या थंय हर एक आयतारा वचून ते लांबच्या भुरग्यां खातीर ते रेल ट्रेन धांवन येता रेल सोडून सुरू केले
म्हणून. That's not a very good comment in Konkani, if I
understand. Wait, wait, wait. I'm sorry. तशें एक्च्युली हांव लिटरली रील सोडटा आसा हांगा कांय करूंक जायना.
सो यू आर नॉट अफ्रेड ऑफ द एनवायरमेंट दॅट यू आर कांय बॅन ना आणि हे सिट्युएशनांत हे कोरोना व्हायरस सिट्युएशन युअर्स इज अ व्हेरी स्मॉल कम्युनिटी एक लहानशी कितले लोक आहात एक साधारण एक 500
7000 लोक
आता या
7000
in that community a lot of people must be elderly an older community
most wait wait
so
is the, this is the this is 200% aging town.
Okay tar tumka ile extra health precaution aa gaya tha
एज अ मॅटर ऑफ फॅक्ट मकम जाऊन काय स्पेशल ना, पण लोकांक शुअरली एक हॉस्पिटल आसा हांगा तशें एक, आनी हांव फायर ब्रिगेडीन आसा जाल्ल्यान आज म्हाका एक फ्लू वॅक्सीन आसा फ्री दिता सांगलां तें, तशें दिन वरांक वचून फ्लू वॅक्सीन काडूंक आसा. आनी सडा वचून दुसरें कांय हे ना, पूण पूण म्हाका एक बिराम काल म्हण सांगल्यार लोकांक ह्या टायमार खंयच्याय की खांबा कापोवचे या ते करतात ना, कित्याक सांगल्यार तांकां एक्सपोजर जाल्ले इतले तांकां रिस्क आसा हेल्थाचे, त्या देखून तांकां तांच्या तांच्या घरांनी रावून जाता इतले तांकां फोन करन कशें आसा की सारन म्हाका हेल्प करूंक सिस्टर पावला आसा, म्हजे सेक्रेटरी रॉबिनी आसा, तांच्या मुखांतर कितेंय कोणाकी गरज आसल्यार तांकां तांची गरज पळोवंक खाण येवन जाता इतल्या मापान तांकां ते गरज संपूर्ण करूंक ट्राय करता आमी.
ओके, सो विच मीन्स दॅट यू आर अ व्हेरी ऍक्टिव मेंबर. तुवें सांगले प्रमाणे तू एक बारी एक ऍक्टिव मेंबर तुझ्या कम्युनिटीन थंय तेम सांग.
खंडीत खंडीत
देखून आतां तुका ऑकलँडांत धाडल्यार यू वील फायंड युअर सेल्फ आउट ऑफ प्लेस, यू मस्ट बी नाउ वय, सो यू आर व्हर्च्युअली एनग्रेन्ड इन दॅट प्लेस.
वय खंडीत जावन न्ही, नुस्तं कम्युनिटी ऍक्सेस आसा तर हांगा पळोवंक गेल्यार कॅथलिक कम्युनिटी तितले एक फेमस नातल्ली हेडोम सर हांगा. आता म्हज्या हांव फायर ब्रिगेडी सर्वोन या रेल्वे क्लबाक सर्वोन गॉल्फाक फिशिंगाक ताकाक वेता म्हणटाना लोक पळयतात म्हाका, आनी लोकांक एक क्युरियोसिटी आसा वो अशें जाल्यार ही गरजेन खालें करीत काय म्हण सांग, तशें मस्त जाण ही गरजेक एक्स्ट्रा येवंक सुरू जाल्या.
तूं गोल्फ खेळटाय, तूं गोल्फ खेळटाय?
गोल्फ हांवें करनातलें खालें म्हणी सारी पयलें.
तूं तूं म्हाका सांग गोल्फ तुजो स्कोर कितलो, वॉट इज युअर
हांव स्टार्ट केला मात्र आतां एक 10 पटीन खेळला, पूण आणखी एका क्लबाक जॉईन जावन हांव जॉईन जावन चेरत आसलो हे सुरू झाले नाही तशें जाल्यार म्हाका म्हणजे आसात म्हाका हांव चिंता
म्हज्या
लेखान म्हाका इल्लीशी वय किन अशी. सो म्हज्या फ्रेंड्साच्या लेखार हांव चिंता 18 हँडिकॅप म्हण चिंता हांव वय
स्टील बिगनिंग
म्हजे कडेन बोट ना, म्हजे कडेन कायाक आसा, म्हज्या फ्रेंडान दिल्ली म्हाका ऑकलँड जावन ओन हाडली ती हांगा मिगेल म्हज्या फ्रेंडान ताणें म्हाका दिल्ली लास्ट टायम ती कायाक, तशें तांतूय वेता आनी बोट म्हज्या दोगा फ्रेंड्सां कडे आसा तांचे ते गेदाळे आपयतात म्हाका, एकलो मावरी आनी एकलो गोरो तशें ते आपयतात. आनी तांचे सांगात गेल्ल्या वेळार तांकां म्हाका आपूंक इतली उमेद कित्याक म्हण सांगल्यार हर एक टायमार हांव खाले म्हणजे धर्म दिता तांकां तशें जाल्ल्यान हांव घरा ल्हान आसतना म्हाका आणखी उडास आसा म्हज्या पप्पा आनी भावा सांगात मासली धरूंक वेता आसलो, हांवें मासली धरल्यार म्हज्या भावान मासली रुखार तांकां काडची आसली म्हाका म्हणल्यार मास्ती धरची म्हळ्यार बे आसले तशें जाल्यार हांव मास्ती मेळ्ळे तक्षण हांव वयर शेळ्या वयर उखल्ले तक्षण ते सांगीस वचून रुखार आसतले भावान रुखार वचून मास्ती काडची पडटली.
सो व्हेरी नायस, व्हेरी नायस दॅट यू हॅव यु नो सो वेल सेटल्ड इन द कम्युनिटी देर. तरी या टायमार या लेंटच्या टायमार आणि या प्रॉब्लमच्या टायमार सिकनेसच्या प्रॉब्लमच्या टायमार तू एक कम्युनिटी स्पिरिच्युअल वर्कर जाऊन तू हे आमच्या कम्युनिटीक कळी संदेश दिवन चित
एक भियेनाकात केदाळे देव जेजून कितले पटी हांव चिंता 40 पटी कितें आसा भियेनाका भियेनाका म्हणून बायबलांत आमकां डू नॉट फियर फियर नॉट पै की नाही खेदाळे कित्या बियेचे आमी आमचो देव सांगत आसताना हांवें खाय बियेचे म्हण आसा गे ते एक हांवें चिंचे इतलेंच आमच्या जिवनांत आम्ही सबार खमा करता आम्ही एक एक सरमाव सांगचो नाही हवे पण तरी मुझे जीवन हा क्रिस्तांव म्हणून जिवची गरज ना हवे हा एक रिलीजियस म्हणून जिवची गरज ना एक एक बरो मनीस जाऊन जिवंक म्हाका कृपा जाय ती कृपा हांवें जोडून काडली पहिले क्रिस्तांव या रिलीजियस ते म्हाका एक एक्स्ट्रा उत्तेजन दिता म्हाका एक बरें ह्युमन लायफ जिवंक
एंड
दॅट इज वॉट इज इम्पॉर्टंट टुडे एट दीस मोमेंट इन दीस टायम ऑफ क्रायसीस आय नीड टू लिव्ह एज अ फर्स्ट ह्युमन बिईंग देन आय विल बी एबल टू अंडरस्टँड अदर्स एज ह्युमन बिईंग्स तशें म्हाका ताचेर मस्तू मस्तू पातयेणी आसा देवान म्हाका एक बरो मनीस जावन रचला जाणे तशें जाल्ल्यान ती आनी ती ते मनशान पळोवन बऱ्या तरेन जिवंक म्हाका कॅथलीक केला कॅथलीक जावन क्रिस्तांव कर्न म्हाका एक रिलीजियस म्हणून धन्य आपयला म्हाका तशें जाल्ल्यान हांवें इतलेंच म्हणचे आमच्या भाव भयणी मध्ये आतां या कोरोना व्हायरस या कितें पोर एकलो म्हजो फ्रेंड म्हणलो म्हजो फ्रेंड ताचो फ्रेंड 53 इयर्स ओल्ड थंय ताका कॅन्सर आसले खंय तो सोरलो म्हणून ताका हांवें विचारलें तो कसो सोरलो घे म्हळे तो पडोन सोरलो खंय तो कॅन्सरान सोरोवन तो पडोन सोरलो खंय तशें म्हणटाना आमकां कोरोना व्हायरस येवनूच आमी मोराचे म्हणून कांय गरज ना या कॅन्सर येवनूच कांय मोराचे म्हणून गरज ना पण मोरोंक असले केदाळे आमकां वचोंक आसा पूण एक काले सांगल्यार उडास म्हाका आणखी उडास येता आमच्या डॉमिनीक सावियोचो डॉमिनीक सावियो तो काले फुटबॉल खेळटे आसलो खंय देवान ताका आपयले ये रे तुका घरा वचोंक आसा म्हणल्याक आ ओडना हांव आणखी इल्ले फुटबॉल खेळून आसतना खेळटा म्हणून डॉमिनीक सावियो कंटिन्यू केलें केदाळे फुटबॉल खेळटे अशें म्हण सांगले आमी आमच्या मोरना केदाळे तयार जाय आमी ते मरता 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 जाऊन भिवची गरज ना आम्ही कशीही पिडा येवची असल्यार कंडी जाऊन येता कोणे नाका म्हणल्यार येता तशी भिवचे कित्याक देवा थंय बरोबर असल्यार आणि आणि कितें सांगल्यार आमकां पिडा आसूं दी पिडा ना आसूं दी पूण आमच्या कुटुंबदारां सांगता आणि आमच्या नेबर्सां सांगता बऱ्या तर नसल्यार आमी बरे एक मोगाचे जिवन जियल्यार आमकां भिवची गरज ना कितलो तेंप जियेता म्हणलो उडास ओडले न्हय आमकां पूण कशें जियेता म्हणलो एक म्हणलें इम्पॉर्टंट हाव हाव लॉंग आय लिव्ह इज नॉट इम्पॉर्टंट हाव आय लिव्ह इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट
सो व्हेरी नाईस मेसेज फादर तू एक बरे एक आमकां एक संदेश दिलाय बरी एक मेसेज दिलाय की या लेंट टायमार आणि या कोरोना व्हायरसच्या प्रॉब्लेमच्या टायमार वी नीड टू लिव्ह एज गुड ह्युमन बिईंग्स रीच आउट टू अदर अँड यू आर डुईंग अ फॅब्युलस जॉब आउट देअर इन थेम्स यू आर एन्जॉईंग युअर लाईफ अँड वी विश यू ऑल द बेस्ट अँड होप वी विल मीट यू अगेन ऑन द रेडिओ ऑर ऑन द टेलिफोन टू शेअर आर ग्रीटिंग्स अँड टू शेअर आर गुड विशेस
टू यू
टेक केअर फादर
And last thing, until we are alive, we can be something.
Okay.
Yeah. Surely. So therefore, yeah, if we are happy, healthy, and let us live properly, surely we can be something for God, for one another. God bless us all.
Thank you.
Devare karu. Shrotank, anitum kai. Maka ek avkas dil lakatir. Mustu devare karu.
ना आमचेर पाचें जीवित जियों शिकोई पापियेता तुझेर पवित्रों म्या भालती जीवित जियों शिकोई जेजुन बासाय लेले तू देने जेजू चोत मोकोरूं तू शिकोई पवित्रों ना जीवित
आपल्या लागी कोंगडी उलो की त्याग लजे थाई तिरी बात उलई की त्यागीली सुलई थाई कोंकणातील लंडनाची मर्जी सलई थाई घरारी परदेशानी आमची माय भास कोंकणी आयकाना तो जाव मदरासी तो जाव मलबारी ते परगावांत आपली भास विसराना पूण आमच्या कोंगड्याच्या घरारी परदेशानी आमची माय भास कोंकणी आयकाना कोंकणी भास उलई की त्या इंग्लिश उलई जाय कोंकणातील लंडनाची मर्जी सलयताय दुसऱ्या जगी तांची भास मर्जेर उलयताय आपल्या लागी कोंकणी उलोवंक कित्याक लजेताय कोंकणी भास उलय कित्याक इंग्लीश उलयताय कोंकणातील लंडनाची मर्जी सलयताय कोंकणी भास उलय कित्याक इंग्लीश उलयताय कोंकणातील लंडनाची मर्जी सलयताय
नमस्कार आयकोप्यांक देव बरी सांस आणूं येता आमच्या सुसेगाद दोंपरांक आयकोप्यांक हांव तुमचो इश्ट फ्रँकी फर्नांडीस मेलबर्न ऑस्ट्रेलिया हांगासून तुमकां गोंयच्यो खबरो आनी एक पाट पावयता कमी तर 3 महिने जाले पूण संवसारभर गाजतल्या कोरोना व्हायरस दुयेंसान आतां मेरेन बंद जावपाची कांयच खबर ना आतां पर्यंत चड लोक म्हणटा तो इटालिया गांवांत मरूंक पावला आनी हे दुयेंस संवसारभर वाडत आसा सोबून भारतान आनी गोंयांत तर लॉकडावन जाल्ले आसा आनी कांय वाटांनी लोकांचे तरी हाल जाल्ले आसा कांय जाग्यांनी बाजार बंद आसल्या कारणान तरकारी वो नुस्तें वो दूद लोकांक आज पर्यंत सारखे पावना आनी पावले जाल्यार बी म्हारग गोंय चांदोर सोन डॉक्टर यश वेरेंकर सांगता ते पोरे गोंयकारांक चड करून चिंतूक रावंक जाय आनी ताच्या उतरांनी सोशल डिस्टन्सींग ना पूण फिजिकल डिस्टन्सींग चड गरजेचे ऐकूया दोतोर यश वेरेंकर आमकां कितें सांगता ते
इंडियेंत कोरोनाच्यो केसीस एक्सपोनेन्शियली रायज जायत आसात पूण ह्या दोरात ह्यो ज्यो केसीस आतां डिटेक्ट जाल्ल्यो आसा दे हॅव ऑलरेडी कॉन्ट्रॅक्टेड द व्हायरस 10-15 दीस पयली ओनली आफ्टर एनादर 10 डेज ओर एनादर 15 डेज लॉकडावन काबार जातकीर ताजो इम्पॅक्ट आमकां कळून येतलो गोंयांत आतां पर्यंत फक्त 5 केसीस आसात घरांतल्यान बेश्टे भायर सरू नाकात फक्त कितें मेडिकल एमर्जंसी आसा तुका फार्मसीन वचपाक जाय तुका एमर्जंसी कितें वेजिटेबल्स घेवपाक जाय ग्रोसरीज घेवपाक जाय जाल्यारूच तुमी भायर सरात सामान घेवन परत घरा कडेन आयले चप्पल भायर दवरून डायरेक्टली बाथरुमान वचून तुवें हेड बाथ घेवपाक जाय आय फील इट शुड हॅव बीन फिजिकल डिस्टन्सींग एन्ड नॉट सोशल डिस्टन्सींग
देव बरें करूं डॉक्टर यश वेरेंकर आमच्या लागीं उलोवंक हजारांनी आमचे गोंयचे भाव आनी भयण्यो कांय जाण तारवटी जे क्रूज लायनरार वो भायल्या देशांनी काम करता ते कोरोना व्हायरसाक लागून त्रासान पडलेले आसा हाकाच लागून तांची गोंय असलेली आवय वो बापूय वो तांची घरची भारत सरकाराक लागी उलो करता की तांकां कांय भाशेन गोंयांत हाडात म्हूण ह्या कारणान आम आदमी पार्टीचो गोंयचो कन्व्हिनर बाब एल्विस गोम सांगता की ताणें केंद्र सरकारा लागी उलो मारला ह्या त्रासान पडलेले गोंयकार भाव भयणीक बरे भाशेन गोंया पावय म्हूण
कोरोना व्हायरसाक लागून जे लॉकडावन जाल्ले आख्खे वर्ल्ड ओव्हर ताका लागून गोंयचेय भुरगे जायते सी फेरर्स वेगळ्या वेगळ्या शारांनी शिरकोन उरल्या तांकां हाडचे बरे भाशेन म्हणून आमी आम आदमी पार्टीनूय मागणी केल्या हांव नको गोंय सरकार जो आसा तांचो ओवरऑल जो कंडक्ट परफॉर्मन्स आसा सारको पुअर आतां जेवणाचे इतले लोकांचे हाल जाल्ले आसा आनी खंयचेच हितून तांकां एक विजनरी अप्रोच असो दिसना तरी पूण हांव समजता की सेंट्रल गव्हर्मेंटाच्या इन्वॉल्वमेंटान हे कितें तरी जातले आनी हे बरे भशेन गोंयचे भुरगे पावतले म्हणून
हे कोरोना व्हायरसाक लागून कांय जाण काम ना जाल्ले कारणान बेकार पडलेले आसा. अशे तर हजारांनी आमचे 33 भाव आनी भयण्यो आनी मुस्क वाजोवपी बी येता त्या सिजनाक बेकार पडटले कारण भारतान लॉकडाऊन आसा आनी जमाती वो गॅदरिंग जावपाचे शकना. गोयचो फामाद कॉमेडियन प्रिन्स जॅकब आमच्या लागी उलयताना सांगता की तांकां लाखांनी पैशांची लुकसाण जातले खरें पूण 33 देवाचेर सदांच भावार्थ दवरपाचो.
फ्रँकी पयले सुवातेर हांव तुका देव बरें करूं म्हणटा कारण तूं कोंकणी आमच्या आख्या संवसाराक पावयता. तेच भाशेन तुमी रेडिओचेर न्यूज सांगून आमच्यो गोंयच्यो खबरो लोकां मेरेन पावयतात. देव बरें करूं तुमकां सगळ्यांक. तुमचेर दोनिया देवान उपोट बेसवां घालची. आब्रेलाच्या 12 म्हजो नवो तियात्र भायर सरपाचो आसलो. आपूण आपणाक देव समेस्तान. हेच भाशेन कितले तियात्रिस्तांचे तियात्र भायर सरोंक आसले पूण कोरोना ह्या दुयेंसाक लागून म्हाका दिसना माय जून पासून घोडये ओतुमरान करूंक पडत. कितले तियात्रिस्त आमचे फकत तियात्राचेर आसा. खूब लॉस जाला आमकां. हजारांनी लाखांनी कांय हॉलां बूक केलेली आसा. आतां ताचे पयशे मेळटले कितें ते उपरांत गमतले. तुवें विचारलां आमकां सरकाराचो कसलो आधार आसा काय म्हणून. सरकारान आमकां केन्नाच आदार दिवंक ना आनी म्हाका दिसना ह्या फुड्यान दितलो म्हणून कांय नजो. पूण तुमी जे आमचे तियात पळयतात तांचो आमकां भरपूर आदार आसा. देवा लागी मागता संवसाराचे तुमी खंयच्याय कोनशाक आसो तुमकां बरी भलायकी आनीक सावद मेळची आनी देवान हे आमचेर वायट विघ्न आयला ते बेगीन निवारचे. हे कोरोना दुयेंस पयस करचे. मोग आसूं दी गोंयकार आदो. मोग आसूं दी सगळ्या संवसाराच्या लोकांनो.
देव बरें करूं बाब प्रिन्स जॅकब. तुमचे भाशेन आमी बी देवा लागी मागता की हे कोरोना व्हायरस दुयेंसान बेगीनूच संवसारांतले काड म्हूण आनी जी कोण मरण पावला तांच्या आत्म्यांक शांती फाव म्हूण. तर आयकोप्यांनी ह्यो आसल्यो गोंयच्यो खबरो. तुमकां सगळ्यांक देव बरी सांज आवडता. मेळुया दुसऱ्या सोमनांत.
जीवात नव्यानो सोमी सोदास गोटाय दिता चोलून वता सोमी मजो गोडी काईस म्हाका उडना सोमी मजो गोडी काईस म्हाका
Tu tmozo doni wakani फेस्ता सांते क्या गो चेडवा फेस्ता सांते को चुया फेस्ता सांते को चुना मी हसुन खेलुन नाचुया फेस्ता सांते क्या गो चेडवा फेस्ता सांते को चुया फेस्ता सांते को चुना मी हसुन खेलुन नाचुया
नाना Santa Cruz
Jesus, 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 yeah.